chinimandi.com पॉडकास्ट।
उसाचं समर्थन मूल्य घोषित, दरात वाढ नाही। खूप वाट पाहायला लावल्यानंतर सरकारनं ऊस समर्थन मूल्य घोषित केलं आहे। हे मूल्य गेल्या वर्षाप्रमाणेच आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही। उसाच्या अगेती प्रजातीसाठी 327 रुपये आणि सामान्य प्रजातींचं समर्थन मूल्य 317 रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आलं आहे। हे मूल्य उत्तर प्रदेशाच्या ऊस समर्थन मूल्यापेक्षा 2 रुपयांनी जास्त आहे। समर्थन मूल्य घोषित न झाल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये मूल्य नसलेल्या पावतीवर शेतकऱ्यांचा ऊस घेतला जात होता। अशामध्ये ऊस उत्पादकांना आशा होती की यावेळी सरकार समर्थन मूल्यामध्ये वाढ करेल, पण असं झालं नाही। समर्थन मूल्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत। समर्थन मूल्याच्या संदर्भात आदेश दिले आहेत, यानुसार कारखान्याच्या गेटवर अगेती प्रजातीसाठी 327 आणि सामान्य प्रजातीसाठी 317 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत। आदेशानुसार साखर कारखान्यांच्या बाह्य क्रय केंद्रांपासून ऊस वाहतूक कारखान्यांपर्यंत केल्या जाणाऱ्या त्यातील घट गेल्या हंगामाप्रमाणे 11 रुपये प्रति क्विंटल निर्धारित राहील। ऊस मूल्य राज्याच्या सहकारी, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांना देय राहील। सध्याच्या गाळप हंगामात या दरांनुसार शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून देय दिलं जाईल।